யத்கிருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குருர் சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய ப்ரதிபோதிதாம் பகவதாம் நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினாம் மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருத வர்ஷிணீம் பகவதீ அஷ்டாதசாத்யாயினீ அம்பத்வா அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணி நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ண பிரஜ்வாலிதோ ஞானமய பிரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத ஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவை வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தியம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தியம் யோகினோ யஸ்யாந்தம் ந விதுஹ சுரா சுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாஷம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே. சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாதசந்தானசம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷச்ச ஸ்ரீகுரு பாது மாம் பவே. ஜ்ஞானேஷாம் க்ரிஸரோஜலுப்தமதுப ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானான்வசனானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் ஸோஹம் யோகரதம் க்ருதார்த்த சரிதம் வந்தே யதிம். सत्वं सुखे संजयति, रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः, प्रमादे संजयत्युत। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा। चौदाव्या अध्यायातले नववा आणि दहावा असे दोन श्लोक आपण एकत्रित पाहतो आहोत। सत्वं सुखे संजयती, सत्व गुण हा सुखाच्या ठिकाणी आसक्त करतो। रज कर्मणी भारत आणि रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्त करतो। ज्ञान मावृत्य तु तमहा प्रमादे संजयत्युत, ज्ञानाला आवरण घालून तम प्रमाद करायला भाग पाडतो। रजस तमश्च अभिभूय सत्वं भवति भारत, रज आणि तम यांना पराभूत करून सत्वगुण वर्धिष्णु होतो। रजस सत्वं तमश्चैव, रज आणि सत्व यांचा पाडाव करून तमोगुण डोकं वर काढतो। तमः सत्वं रजस्तथा, तसं तम आणि सत्व यांना खाली दाबून रजोगुण वर येतो। मागच्या वेळेस देखील या श्लोकावरचं निरूपण आपण काही पाहिलेलं होतं की सत्वगुण सुखात आसक्त करतो। सत्वगुण जे सुख दाखवतो ते सुख हे शांती समाधान अशा प्रकारचंच सुख असतं। सत्वगुण हा पूजेनी प्रार्थनेनी सत्कर्मानी मनाला बुद्धीला चित्ताला सुख देतो। ध्यान अध्ययन चिंतन अशा प्रकारे बुद्धीला सुख देतो। श्रवण मनन वाचन चिंतन या अंगानी मनाला सुख देतो आणि सत्कर्माच्या योगानी इंद्रियांना देखील सत्वगुण सुख देतो। सत्वगुण हा क्षणिक आत्मभान निर्माण करू शकतो, हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे। क्षण मात्र आत्मभानाची चुणूक सत्वाचा अति उत्कर्ष झाल्यानंतर मिळते, ती सत्वगुणाशी संबंधित नसते। त्यावेळेला सत्वगुणालाही ओलांडून व्यक्ती पलीकडे जाते, पण त्याकरता प्रथम सत्वगुणात येणं गरजेचं असतं। त्यामुळे सत्वगुणाच्या पाठोपाठ क्षणिक आत्मसुख देखील प्राप्त होतं, हे या सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे। मात्र सत्वगुण हा सुखाच्या ठिकाणी आसक्त करतो असं म्हटलेलं आहे। आसक्ती जेव्हा येते तेव्हा ती आसक्ती अर्थातच मनाचा चित्ताचा आणि इंद्रियांचा भाग झाला असं असल्यामुळं इंद्रियांना मनाला आणि चित्ताला अथवा बुद्धीला देखील सत्वगुण आसक्ती निर्माण करतो। सत्वगुणामुळे मिळणारं जे सुख आहे त्या सुखाची आसक्ती इंद्रियांना देखील होते। या आसक्तीचं स्वरूप असं असतं की संतांकडे जावं, रामाच्या मूर्ती पाहाव्यात, कृष्णाची मूर्ती पाहावी, इंद्रियांना सुख प्राप्त होतं। सत्वगुण कसा आसक्ती निर्माण करतो आणि सात्विक सुखात कसा अडकवतो याचा एक कोणीतरी पंतांनी एक जुना श्लोक लिहिलेला आहे की श्रीरामाच्या मूर्ती तुळशी बागेमध्ये कशा रमल्या, ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या, म्हणजे पेशव्यांच्या। अशा प्रकारे सत्वगुणाला तसा विशेष परमार्थाच्या अंगाने जर पाहायचं झालं, शुद्ध परमार्थाच्या अंगाने पाहायचं झालं, तर आसक्तीजन्य असल्यामुळं त्या आसक्तीला ओलांडल्याशिवाय सत्वगुणाला तेवढा अर्थ नसतो। पण सत्वगुण हा क्षणिक आत्मसुख सुद्धा देऊ शकतो। शुद्ध आणि सूक्ष्म अशा प्रकारचा आनंद आणि त्या आनंदाचा अभिमान सत्वगुणामुळे निर्माण होतो। सत्वम सुखे संजयती, अशा प्रकारे सूक्ष्म आणि शुद्ध अभिमानाच्या योगाने सत्वगुण सुखाच्या ठिकाणी आसक्तच करतो। रज कर्मणी भारत आणि रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्त करतो। आसक्ती याचा अर्थ अर्थातच फलासक्ती आहे। पण रजोगुणाची जी फलासक्ती आहे ती फलासक्ती मान धन अशा प्रकारची असल्यामुळं रजोगुण हा सत्वगुणापेक्षा अधिक कर्म प्रवृत्त सततच करत राहतो। फलाकांक्षी आणि दुसऱ्यापासून सुख मिळवणं हे रजोगुणाचं स्वरूप राहतं। सत्वगुण आपल्या चित्ताच सुख देतो, आपल्या मनाचंच सुख सत्वगुणामुळे मिळतं। आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी असणारं निर्मळ सुख सत्वगुणामुळे मिळतं। तर रजोगुणाच्या सुखाचा विश्वास हा दुसऱ्यावर अधिक असतो। म्हणून रजोगुणाचं सुख हे विषयांपासून मिळणारं सुख धरलं जातं। जेव्हा दुसऱ्यापासून सुख मिळतं तेव्हा तो रजोगुण असतो। विषय म्हणजे स्वतःपासून सुख नसून दुसऱ्यापासून सुख, त्याला विषय असं म्हणतात। उदाहरणार्थ खाणं हा विषय आहे, याचा अर्थ त्या पदार्थापासून मला मिळणारं सुख। सगळ्या सुखांचं इंद्रियजन्य सुखांचं वैशिष्ट्य असं की त्या सुखाकरता दुसऱ्याची अपेक्षा असते, दुसऱ्याशिवाय ते मिळत नाही। दुसरा जर असेल तर ते सुख मिळतं। गाणं आहे, ऐकणं आहे, सर्व इंद्रियांचे भोग आहेत। हे सर्व इंद्रियांचे भोग त्या त्या विषयांपासून मिळतात, दुसऱ्यापासून मिळणारं सुख असं असल्यामुळं ते सुख मिळवण्यासाठी त्याला सतत कर्मही करावी लागतात। भगवंत असं म्हणतात की रजस तमहा च अभिभूय सत्वम भवती भारत। रज आणि तम यांचा पाडाव करून सत्वगुण वर्धिष्णू होतो। सत्व प्रधान जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला रजोगुणाच्या मर्यादा समजतात आणि तमोगुणाचं देखील जे कनिष्ठत्व आहे ते लक्षात येतं। प्रकृतीमध्ये रज आणि तम यांचा जेव्हा पाडाव होतो तेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते। सत्व प्रधान व्यक्ती ही नेहमी शांतीच्या सुखाच्या शोधात असते, त्यामुळे ही व्यक्ती नेहमी वैराच्या विरुद्ध असते, भांडणाच्या विरुद्ध असते, कलहाच्या विरुद्ध असते। बौद्धिक मानसिक चित्ताचा प्रशम झाल्यानंतर मिळणारं सुख असं सुख सत्वगुणी माणसाला हवं असतं। सत्वगुणाच्या व्यक्तीमध्ये रज आणि तम यांचा पाडाव झालेला असल्यामुळं सत्वगुणी व्यक्तीची जी कर्म असतात ती कर्म देखील वेगळ्या प्रकारची असतात। सत्वगुणी व्यक्ती पूजा करेल, शिकवेल। पूर्वीच्या काळी तर जे शिक्षक होते ते शिक्षक बहुंशी सत्वगुणी होते। बुद्धी आहे, त्या बुद्धीने ज्ञानाचा प्रसार करायचा आणि त्या ज्ञानाच्या प्रसारापासून सुख प्राप्त करायचं। पैसा मिळवायचा नव्हे. बघा, सत्वगुणी व्यक्ती जी शिक्षक असते ती शिक्षक देखील ती अशा प्रकारे शिकवते की लोकांना शिक्षण देऊन त्याला समाधान मिळतं. पूर्वीच्या काळातले जे शिक्षक आहेत ते शिक्षक तर सत्वगुणाचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. सत्वगुणी व्यक्ती सेवक होऊ शकते, तिला सेवा करायला आवडते आणि सेवा करून शांतीचं सुख ती व्यक्ती मिळवते. सत्वगुणी व्यक्ती पूजा करते, पूजा करायला तिला आवडते आणि ही पूजा करताना आत्मलाभ व्हावा अशी सत्वगुणी व्यक्तीची इच्छा असते. पूजा करताना देखील अनेक प्रकारचे लाभ पूजा करणारी व्यक्ती ही डोळ्यासमोर धरू शकते. उदाहरणार्थ दक्षिणा, मग विशिष्ट प्रकारची दक्षिणा, मग खूप दक्षिणा. त्यामुळे केवळ कर्मावर अवलंबून नसून त्या कर्माचा हेतू किंवा रोख कसा आहे यावरच सत्वप्रधान ही गोष्ट ठरते. रजस तमश्च अभिभूय सत्वम भवती भारत. सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा रजोगुणाला अर्थातच मागे टाकलं जातं. त्यामुळे सत्वगुणी व्यक्ती शिकवेल आणि शिकवण्यातून केवळ आनंद मिळवेल, सुख मिळवेल, तिला शांत वाटेल, समाधान वाटेल. रजोगुणी व्यक्तीसारखं त्या शिकवण्यातून अन्य भरपूर लाभ अशी त्याची इच्छा नसते. ही व्यक्ती जर सेवा करेल तर सेवेतून अन्य लाभ कोणता, धन मान कीर्ती अशा प्रकारचा लाभ तिला नको असतो. किंवा त्या लाभाकरता ती सेवा करत नाही. आणि पूजेसारखी कर्म देखील सत्वगुणी व्यक्ती ही ईश्वर प्राप्तीकरता करते. सत्वगुणी व्यक्ती अशा प्रकारे रजोगुणाचा पाडावच करून वर येते. सत्वगुणी व्यक्ती हा जगाचा एक प्रकारे हसण्याचा विषय होऊ शकते या कारणाकरता, कारण जगताची जी चाल असते ती चाल वेगळी असते. त्यामुळे सत्वगुणी व्यक्तीचा फायदा करून घेणं आपल्या स्वतःच्या इच्छांच्या पूर्तीसाठी, असं व्यवहारी जग भरपूर वर्तन करतं. पण सत्वगुणी व्यक्तीला त्याचा खेद अथवा खंत नसते. सत्वगुणी व्यक्ती तमाचा देखील पाडाव करते, कारण बौद्धिक उपासना आणि ज्ञानप्राप्ती या दोन गोष्टींकरता म्हणून तमाला बाजूला सारणं हे अतिशय गरजेचं आहे. तम म्हणजे खून दरोडे मारामाऱ्या या प्रकारचा तम तर त्याच्या ठिकाणी नसतोच, पण निद्रा आळस आणि प्रमाद या गोष्टींचाही पाडाव सत्वगुणी व्यक्ती पद्धतशीरपणे करते. सत्वगुणी व्यक्ती कर्म देखील करते, कमाचा पाडाव करते. याचा अर्थ सत्वगुणी व्यक्ती कर्म करताना फलासक्ती तोडते. ज्या ठिकाणी कर्म जोर करून उठतं ते म्हणजे फळाच्या ठिकाणी, फळाच्या आसक्तीच्या ठिकाणी. तर फळाची आसक्ती सोडून केवळ कर्तव्यात्मक कर्म अशा प्रकारच्या बेताने सत्वगुणी व्यक्ती कर्म करते, त्यामुळे ती तमाचा पाडाव करते. रजस तमहा च अभिभूय सत्वम भवती भारत. आणि रज आणि तम या प्रकारचा रज आणि या प्रकारचा तम याचा पाडाव केल्याखेरीज सत्वगुण वर्धिष्णु होतच नाही. माझ्या ठिकाणी काही रजोगुण अशा प्रकारचा ठेवीन आणि तमोगुण ठेवीन आणि मी सात्विक देखील राहीन हे शक्य नाही. तसंच भगवंत असं म्हणतात की रजस सत्वम तमश्चैव. रज आणि सत्व यांना खाली दाबून तमोगुण वर येतो. तमोगुण जेव्हा वर येतो तेव्हा ज्ञानाची लालसा ही निघून जाते. ज्ञानाची इच्छा निघून जाते. लालसा हा तर एक वेगळा शब्द आहे, पण ज्ञानाची इच्छा निघून जाते. ज्ञानानी जे मिळणारं सुख आहे ते सुख तमोगुणी व्यक्तीला अजिबात नको असतं। ज्ञानाने चित्ताची प्रसन्नता अर्थात शांती प्राप्त होते, तमोगुणी व्यक्तीला आळसानी ती शांती प्राप्त होते। ती शांती नसते, ती एक प्रकारे मूर्छा असते, पण तरतरीत राहून शांत राहणं हे तमोगुणाचं लक्षणच नसतं। असं असल्यामुळं तमोगुणी व्यक्ती ही ज्ञानाच्या आकांक्षेच्या विरोधातच असते। तमोगुणी व्यक्तीला कर्म आणि अकर्म याचं बंधन आवडत नाही। मनात येईन तेव्हा कर्म करेन, त्यामुळं तमोगुणी व्यक्तीची जी कर्म आहे ती कर्म अघोरी अशा प्रकारची देखील राहू शकतात। रजोगुणाचा पाडाव तमोगुणी व्यक्ती करते याचा अर्थ प्रत्येक वेळेला धनाकरता अथवा भोगांकरताच ती कर्म करेल असं नाही, तर हिंसेत देखील आनंद तमोगुणी व्यक्ती मानते। आणि त्या हिंसेतून त्याचा विशेष लाभ होतो असं नाही, पण त्याला त्याचा फार अभिमान असतो। आपल्या अफाट असुरी शक्तीचा प्रचंड गर्व तमोगुणी व्यक्तीपाशी असतो। आपण उभे राहिल्यानंतर सगळे लोक दार आणि खिडक्या लावून घरात बसून राहतात असं अभिमानाने तमोगुणी व्यक्ती बोलते। आपल्या पुढे कोणाचं काही चालत नाही अशा प्रकारचा अभिमान तमोगुणी व्यक्ती बाळगते। आणि या अभिमान बाळगण्यामध्ये ना ज्ञानाची शांती समाधान असतं, ना कर्मापासून रजोगुणांनी मिळणारे फायदे असतात। तर एक प्रकारची गुंड आणि आसुरी प्रवृत्ती तमोगुणातून वर येत असते। म्हणून तमोगुणी व्यक्ती ही सत्वगुणी व्यक्तीला तर मागे टाकतेच, सत्व भावाला तर मागे टाकतेच, पण प्रत्येक कर्म हे भोगासाठी, इंद्रियांसाठी अथवा मानासाठी अथवा कीर्तीसाठी करायचं ही रजोगुणी वृत्तीची भावना देखील तमोगुणी व्यक्तीच्या ठिकाणी नसते। जगाने निंदा केली तरी चालेल, आपल्याला वाईट जर म्हटलं तर सर्वात वाईट म्हटलं जावं अशी त्याची इच्छा असते। माझ्यासारखा वाईट कोणीच नसावा असं त्याला वाटत राहतं। आढ्योभी जनवान अस्मि कोण्योस्ति सदृशं मया, माझ्यासारखा कोणीही नाही असं त्याला अशा प्रकारचा त्याला अभिमान असतो। आणि कोणीही आपल्यासारखं असावं हे त्याला सहन होत नाही। तमोगुणी माणसाला धड संपत्तीत रस नसतो आणि तमोगुणी माणसाला धड भोगामध्ये रस नसतो। संपत्ती आणि भोग याचं जीवन रजोगुणी माणूस जो जगतो तेही तमोगुणी माणूस जगत नाही। त्याला बऱ्याचदा रात्री लपून छपूनच राहायला लागतं। रात्रीत बाहेर पडायची इच्छा असते, दिवसा झोपायची इच्छा असते, गुन्हे खंडण्या क्रिमिनल अशी मनोवृत्ती ही तमोगुणी व्यक्ती स्वतःपाशी बाळगून असते। मी एका ठिकाणी राहत होतो, माझ्या बाजूच्या घरामध्ये खूप मोठे आवाज येत होते। मी गेलो की काय सबन घराच्या भिंती हलतायत एवढा मोठा आवाज। तर ती एक प्रकारे गुंड प्रवृत्तीची अशी व्यक्ती होती। त्यांच्या दाराशीच दोन लोक उभे होते। आपण तुम्ही जसे सिनेमात पाहता तसं होतं ते सगळं। काय पाहिजे, मी म्हटलं इथं कोण राहतं काय पाहिजे अशा प्रकारची सुरुवात असते. मी म्हटलं ते कोण राहतात काय चाललंय त्यांना मला भेटायचंय. मग त्याच्यातला एक जण आत गेला एक जण मला बाहेरच थांबा म्हणाला. आत जाऊन काहीतरी बोलून आला. तिथून आत गेलो तर पॅसेज मध्ये परत दोन माणसं उभी होती. काय प्रकार आहे कोणाच्या घरात आपण आलो काही कळेन असं झालं. तिथून आत गेलो तर भल्या मोठ्या भिंतीवर वाघाचा चेहरा आणि कातड असं लावलेलं होतं. दोन तलवारी आणि ढाली अशा दोन बाजूला लावलेल्या होत्या. मी म्हटलं की आपण यांच्या शेजारी इतकी वर्ष राहतो हे कोणी अशा प्रकारचे आपल्या जवळपास राहतात. तेवढ्यात तो माणूस टॉवेल वगैरे गुंडाळून आंघोळ करून बाहेर आला. टॉवेल गुंडाळून म्हणाला काय. मी म्हटलं काय ठोकाठोकी काय चालली आहे सबन भिंत हादरतीये. त्यांनी बोलवलं म्हणाला देव्हारा पाडत होतो त्याला चार दोन शिव्या अशा घातल्या की अरे तुला देव्हारा पाडायचा आहे तू घण घालून काय लोकांच्या भिंती पाडतो काय असं त्याला एकदम तो ओरडायला लागला. मला म्हणाला बसा बसा. मी म्हटलं बसायला वेळ नाही मला फक्त हे एवढं ठोकाठोकी. मग तो म्हणाला चिन्नी हातोड्याने पाडरे म्हणून त्याला सांगितलं. सगळी भाषा वेगळी सगळंच वेगळं. म्हणाला की साहेब तुम्हाला या चौकात जर कोणी काही त्रास दिला तर आपण आहोत बर का. मी म्हणलं कोण. मी म्हणलं की कसला त्रास. नाही नाही म्हणला नुसतं आपलं नाव सांगितलं तरी काम होईल. तमोगुणी मनुष्य या गोष्टीमध्ये अत्यंतिक विश्वास ठेवून असतो की नुसतं आपलं नाव ऐकलं तरी लोक चळाचळा कापतील. मी म्हटलं बाकी सगळं राहून दे त्याला हे सांगा नीट. नाही तुम्ही काय काळजी करू नका म्हणला. काहीतरी घेऊन जा दूध घेऊन जा. आणि मग दूध माझ्याबरोबर केदार होता. आम्ही दोघं दूध वगैरे घेऊन त्याचं पाहुणचार घेऊन पण तिथून बाहेर पडल्यानंतर परत ते पॅसेज मध्ये दोन लोक उभे परत दारात दोन लोक उभे. त्या माणसाच्या चेहऱ्यावर घाव होते तलवारी कसले तरी घाव गालावर घाव इथं डोळ्यापाशी घाव. हे लोक ऐहिकातलं सुख देखील भोगू शकत नाहीत. सात्विक सुख भोगायचा तर प्रश्नच येत नाही. तमः सत्वम रजस तथा. आणि खून दरोडे मारामाऱ्या आपल्या. मला म्हणाला की आम्ही राजकारणातले लोक आहोत आम्हाला कोणाशी दुश्मनी ठेवून चालत नाही. आम्ही आमच्या गावाकडे निवडून येतो. मी म्हटलं एवढा मोठा माणूस आपल्या शेजारी राहतो आपल्याला माहीत देखील नाही. तसं तम आणि सत्व याला दाबून रजोगुण वर येतो असं भगवंत म्हणतात. रजोगुण जेव्हा वर येतो तेव्हा सत्वाचं सुख आणि तमाचा निद्रा आळस प्रमाद या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला सारलेल्या असतात. तमोगुणी रजोगुणी माणसाचं कर्मभोगानी बांधलेलं असं व्यक्तित्व असतं. भोग आणि कर्म कर्मातून भोग भोगात करता म्हणून कर्म अशा प्रकारचं त्याचं जीवन सतत चाललेलं असतं. आणि नेहमी जर काही करायचं असेल तर त्याचा पुष्कळ डिंडिमा मिरवायचा हे रजोगुणाचं वैशिष्ट्य असतं. रजोगुणी माणसांनी केलेली पूजा जर तुम्ही कधी पाहिली तर दोन चार तुळशी नसतात तर ताटभर तुळशी ताटभर गुलाबाची फुलं पुष्कळ हार पुष्कळ गजरे पुष्कळ अत्तर त्याला सगळं असं बडेजाव माजवणार असं सगळं हवं असतं. रजोगुणी माणसाची पूजा देखील रजोगुणीच असते. रजोगुणी माणसाची सर्व कर्म रजोगुणीच असतात. जे सत्वाची देखील पूजेसारखी देखील रजोगुणी मनुष्य जर परमार्थासारख्या क्षेत्रात आला तर रजोगुणी माणसाला तो सगळा अंदाज घेतो आणि पुस्तकं वगैरे लिहून पैसे मिळवावेत, कुठून तरी काहीतरी करून नाव तरी कीर्ती तरी, कॅसेट काढावी आपला फोटो त्याच्यावर टाकावा विक्री करावी, पुस्तक लिहावं आपला फोटो त्याच्यावर टाकावा विक्री करावी, कुठून ना कुठून तरी रजोगुणी मनुष्य हा पैसे मिळवण्याच्या मागं असतो आणि मान मिळवण्याच्या मागं असतो, नाव मिळवण्याच्या मागं असतो. रजोगुणी मनुष्य जर समाज सेवेमध्ये गेला तर सुरुवातीला तो दुसऱ्याचा फायदा करून घेतो आणि नंतर फक्त स्वतःचेच खिसे भरतो. सेवा करून देखील स्वतःचाच फायदा करण्यावर त्याचा मोठा विश्वास असतो. समाजाचे लुटारू म्हणून ओळखले जावेत असे रजोगुणी मनुष्य समाज सेवक बनतात. रजोगुणी मनुष्य भोगाकरता म्हणून अपराध देखील करतो. त्याचे अपराध हे आर्थिक स्वरूपाचे असतात. बऱ्याचदा मानाकरता म्हणून तो देणग्या देखील देऊ शकेल, पण त्या देणग्यांमधून त्याचं उत्पन्न कसं वाढेल याची काळजी त्याने आधीच घेतलेली असते. सर्वसाधारणपणाने सर्व राजकारणी व्यक्ती या रजोगुणी असतात. जवळपास एकही उणे नाही. आजच इलेक्शन झाली. कमोगुणी व्यक्ती देखील राजकारणात शिरतात पण कलंकित होऊन बाहेर पडतात, कारण गुन्ह्यांशिवाय त्यांना चैन पडत नाही. रजोगुणी मनुष्य हा उत्तम राजकारणी होतो. इतिहास घडवणं हे ज्याला म्हणतात तर ते रजोगुणाशिवाय शक्य नाही. इतिहास घडवण्यासारख्या प्रचंड कृती ज्या आहेत तर त्या रजोगुणी व्यक्ती करतात. म्हणून सगळे राजे मोठमोठे सम्राट हे रजोगुणी होते. ज्यांनी फार मोठा ठसा उमटवला समाज मनावर राष्ट्र मनावर असे राजे रजवाडे राजकारणी हे सगळे फार मोठे रजोगुणी म्हणून ओळखले जायला पाहिजेत. कारण लोकांचा गराडा, लोकांमध्ये सतत राहणं आणि लोकांमध्ये राहण्याचं सुख